नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। भारत आणि सायप्रस यांच्यातले संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी संयुक्त निवेदनात व्यक्त केला। गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्ता हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून महाराष्ट्र देशातलं AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुंबई इथं मुंबई टेक वीक 2026 घोषणा त्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। याशिवाय महाराष्ट्र आणि तमिळनाडूतल्या राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे। सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।